आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुडुचेरी इथं 2,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण. इराणवर इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पश्चिम आशिया क्षेत्रात संघर्ष पेटला, जगभरात पडसाद. पश्चिम आशियातल्या भारतीयांसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी. नागपूर जिल्ह्यात एका कारखान्यातल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू तर अन्य 18 जण जखमी. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना वेस्ट इंडिज बरोबर. पुडुचेरी इथं 2,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. राज्यातल्या आणि केंद्रातल्या डबल इंजिन सरकारनं मिळून काम केल्यामुळे इथला विकास वेगानं झाला असून या प्रकल्पांमुळे पुडुचेरीच्या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. विकासकामांच्या उद्घाटनानंतर आयोजित सभेला ते संबोधित करत होते. गेल्या 4 वर्षात विकास आणि उत्तम प्रशासन चा अनुभव पुडुचेरी घेत आहे. शाळा, रुग्णालयं, रस्ते अशा पायाभूत सुविधांना सरकारनं प्राधान्य दिल्यानं लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले.
पुडुचेरी हॅज विटनेस गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट. पुडुचेरी हॅज शोन एन इम्प्रेसिव्ह राईज इन पर कॅपिटा इन्कम. इट हॅज ऑल्सो अचीव्ह द हायेस्ट सोशल प्रोग्रेस इंडेक्स स्कोर इन द कंट्री. नाऊ द डबल इंजिन एनडीए गव्हर्नमेंट विल ऍड मोर मोमेंटम टू पुडुचेरीज ग्रोथ.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी पुडुचेरीत झालेल्या विविध विकास कामांचा आढावा आपल्या भाषणात घेतला. प्रधानमंत्र्यांनी पुडुचेरीत पायाभूत सुविधा, नागरी सेवा, उद्योग, शिक्षण, आरोग्य संदर्भातल्या विविध 19 प्रकल्पांचं उद्घाटनही केलं. यात ई बस, कमांड अँड कंट्रोल सेंटर, आर्थिक दुर्बल घटकांसाठी घर आणि पाणी पुरवठा योजना याचा समावेश आहे. पुडुचेरीमधल्या पायाभूत सुविधांच्या विस्ताराला चालना देण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी 1,500 कोटींच्या 74 प्रकल्पांची पायाभरणी केली. यात ग्रामीण भागातले रस्ते, पाणी पुरवठा योजना आदींचा समावेश आहे. तमिळनाडू इथं 4,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज करणार आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे नेते अयातुल्ला अली खमेनी ठार झाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलंय. खमेनी यांच्या निधनानं इराणच्या जनतेला आपला देश परत मिळवण्याची संधी दिली आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. इराणमधले बॉम्ब हल्ले आणखी आठवडाभर किंवा त्यापुढे काही काळ सुरू राहतील असं त्यांनी म्हटलंय. इराणच्या लष्करी आणि सरकारी आस्थापनांवर अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात काल खमेनी यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनं आज दुजोरा दिला. या हल्ल्यात इराणचे लष्कर प्रमुख आणि संरक्षण मंत्री देखील ठार झाल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात इराणचे 40 पेक्षा जास्त सरकारी अधिकारी देखील मारले गेले. किमान 201 नागरिकांचा मृत्यू झाला तर 700 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणनं संपूर्ण मध्यपूर्वेत हल्ले सुरू केलेत. दुबई, दोहा, बहरीन आणि कुवेतमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या किंवा अमेरिकेशी संबंधित ठिकाणी इराणनं हल्ले केल्याचं वृत्त आहे. इराण आपल्या स्वसंरक्षणासाठी निर्णायकपणे कारवाई करत राहील असं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. तर इराणनं आपले नेते अयातुल्ला खमेनी यांच्या हत्येचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केल्याच्या पार्श्वभूमीवर इराणवरचे हल्ले आणखी तीव्र केले जातील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी दिलाय. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या युद्धाच्या तणावामुळे दुबई विमानतळावरची उड्डाणं अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. या विमानतळाबाहेर काही तासापूर्वी स्फोट झाला होता. यावेळी दुबई विमानतळावर अडकलेली भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधू हिला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. इंग्लंडमध्ये स्पर्धेसाठी जात असताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती दुबईमध्ये थांबली आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून दोन्ही पक्षांनी ताबडतोब शस्त्र खाली ठेवून वाटाघाटी सुरू कराव्यात असं आवाहन केलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तातडीनं बोलावलेल्या बैठकीला ते संबोधित करत होते. अमेरिकेची कारवाई कायदेशीर होती असं अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रातले राजदूत माईक वॉल्ड्स यांनी बैठकीत सांगितलं. इस्रायलच्या प्रतिनिधींनी देखील इराणकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता होती असं सांगत या कारवाईचं समर्थन केलं आहे. इराणच्या प्रतिनिधींनी सांगितलं की हा हल्ला मानवतेविरुद्धचा गुन्हा असून इराणमध्ये नरसंहार झाला आहे. जगभरात या संघर्षाचे पडसाद उमटत आहेत. चीननं या घडामोडींबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून तात्काळ युद्ध थांबवण्याचं आवाहन केलंय. अमेरिकेच्या माजी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी या हल्ल्यांवर तीव्र टीका केली आहे. हा हल्ला असमर्थनीय असून अमेरिकन जनतेला नको असताना युद्धात खेचल्याचा आरोप त्यांनी केलाय. अशा प्रकारच्या लष्करी कारवाईपूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संविधानानुसार अमेरिकेच्या संसदेकडून संमती घेणं आवश्यक होतं असं त्यांनी म्हटलंय. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा देशात अनेक ठिकाणी निषेध करण्यात येतोय. खमेनींच्या राजवटीला आपला पाठिंबा नाही, मात्र कालचा हल्ला विनाकारण आणि संहारक ठरला असून केंद्र सरकारनं या परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन काँग्रेस प्रवक्ता शमा मोहम्मद यांनी केलंय. देशाच्या विविध भागात खमेनी यांच्या हत्येचा निषेध शिया मुस्लिम समुदायातर्फे करण्यात येतोय. काश्मीरच्या विविध भागात निदर्शनं होत असून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात पेटलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं तिथल्या भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. भारतीय दूतावास रात्रंदिवस मदतीसाठी उपलब्ध असेल असं यात म्हटलंय. वेगवेगळ्या देशातल्या दूतावासांनी हेल्पलाईन क्रमांकही जारी केलेत. तेल अवीव, अबुधाबी, रियाद, दोहा, दमास्कस, जॉर्डन, बहरीन, कुवैत आणि बगदाद इथल्या दूतावासांमध्ये मदत उपलब्ध असल्याचं मंत्रालयानं म्हटलंय. पश्चिम आशियामधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात तात्पुरत्या वास्तव्यासाठी असलेल्या परदेशी नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्यानुसार ज्या नागरिकांना आपल्या व्हिसाची मुदत वाढवून हवे अथवा आपलं वास्तव्य नियमित करून हवंय त्यांनी आपल्या जवळच्या परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधावा. या ठिकाणी त्यांना सहाय्य मिळेल असं यात म्हटलंय. नागपूर जिल्ह्यात राऊळगाव इथं आज सकाळी एका कारखान्यात स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले. खाणकाम आणि औद्योगिक वापरासाठी स्फोटकं तयार करणाऱ्या कारखान्यात हा स्फोट झाल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफचं पथक मदत कार्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसाला राज्य शासनातर्फे 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय. दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबाला प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाईल असं त्यांनी समाजमाध्यमावर म्हटलंय. विश्वचषकाच्या सुपर एट सामन्यात भारताचा सामना आज वेस्ट इंडिज संघाविरुद्ध कोलकाता इथल्या इडन गार्डन्स इथं होणार आहे. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. सायंकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. वेस्ट इंडिज सध्या गुणतालिकेत सरस धावगतीच्या जोरावर दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य लढती जिंकणाऱ्या संघातल्या विश्वचषक विजेतेपदाची लढत येत्या 8 मार्च रोजी रविवारी अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडा संकुलात होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुडुचेरी इथं 2,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण. इराणवर इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पश्चिम आशिया क्षेत्रात संघर्ष पेटला, जगभरात पडसाद. पश्चिम आशियातल्या भारतीयांसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी. नागपूर जिल्ह्यात एका कारखान्यातल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू तर 18 जण जखमी. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना वेस्ट इंडिज बरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.